35 कोटी रुपये विमा हप्त्यांच्या रुपयात जमा होत असत. आयुर्विमा व्यवसायाच्या राष्ट्रीयकरणानंतर सर्वसाधारण विमा व्यवसायाचे देखील राष्ट्रीयकरण करण्यात यावे या स्वरूपाची मागणी करण्यात येऊ लागली. परंतु तत्कालीन सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही. इसवी सन 1967 मध्ये पुन्हा एकदा सर्वसाधारण विमा व्यवसायाच्या राष्ट्रीयकरणाच्या मागणीने जोर घेतला. तेव्हा भारत सरकारने राष्ट्रीयकरण न करता सर्वसाधारण विमा व्यवसायासाठी सामाजिक नियंत्रण प्रस्थापित केले. विमा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी सर्वसामान्य आचारसंहिता निर्माण करण्यात आली. या आचारसंहितेचा काही प्रमाणात या व्यवसायाला लाभ झाला. परंतु इसवी सन 1961 मध्ये 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर सर्वसाधारण विमा व्यवसायाच्या राष्ट्रीयकरणाच्या जोरदार मागणी करण्यात आली आणि सरतेशेवटी इसवी सन 1971 मध्ये एक खास वटहुकूम काढून सर्वसाधारण विमा व्यवसाय करणाऱ्या विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 13 मे 1971 मध्ये एका खास वटहुकुमाद्वारे भारतातील सर्वसाधारण विमा व्यवसाय करणाऱ्या सर्व विमा कंपन्या सरकारने ताब्यात घेतल्या. ही सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या राष्ट्रीयकरणाची पहिली पायरी होती. त्यानंतर या कंपन्यांवर सरकारने कस्टोडियन्स नियुक्त केले व एका महिन्याने म्हणजे 27 जून 1971 मध्ये लोकसभेमध्ये सर्वसाधारण विमा व्यवसाय राष्ट्रीयकरण कायदा संमत करण्यात आला. भारतातील 107 विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण झाले. त्यापैकी 63 कंपन्या भारतीय आणि 44 कंपन्या परकीय होत्या. भारतीय विमा कंपन्यांची संपत्ती 188 कोटी रुपये तर परकीय कंपन्यांची संपत्ती 29 कोटी रुपये होती. या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या भागधारकांना नुकसान भरपाई दाखल 38.2 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं. सर्व राष्ट्रीयकृत कंपन्यांचे मिळून एकच महामंडळ स्थापन न करता 4 समूह कंपन्या स्थापन करण्यात आल्या. या कंपन्या पुढील प्रमाणे आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी कोलकाता, युनायटेड इंडिया फायर अँड जनरल इन्शुरन्स चेन्नई, न्यू इंडिया अशुरन्स कंपनी मुंबई, ओरिएंटल फायर अँड जनरल इन्शुरन्स कंपनी नवी दिल्ली. या कंपन्या देशातील 4 विभागातील प्रमुख कंपन्या असून इतर सर्व कंपन्यांचे या 4 कंपन्यांमध्ये विसर्जन करण्यात आले आहे. या 4ही समूह कंपन्या दुय्यम कंपन्या म्हणून आपापल्या नावावर राष्ट्रीय पातळीवर कार्य आणि व्यवसाय करतात. या समूह कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वसाधारण विमा महामंडळ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. हे महामंडळ देशात शिखर कंपनी म्हणून कार्य करेल असे धोरण आखण्यात आले. त्यानुसार 1 जानेवारी 1973 रोजी सर्वसाधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार करण्यात आली आहे. या महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 75 कोटी रुपये ठेवण्यात आले असून भरणा झालेले भागभांडवल 5 कोटी रुपये आहे. भारतातील सर्वाधिक भांडवल असलेली ही संस्था आहे. सर्व राष्ट्रीयकृत समूह विमा कंपन्यांचे भागभांडवल याच महामंडळाने धारण केले आहे. महामंडळाचे केंद्रीय कार्यालय मुंबई येथेच आहे. सर्वसाधारण विमा महामंडळावर सरकारद्वारे अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. त्यांच्या हाताखाली व्यवस्थापकीय संचालक आणि 10 संचालक असतात. त्यांची नेमणूक देखील केंद्र सरकारच करते. त्यांच्या हाताखाली सामान्य व्यवस्थापक, सहाय्यक सामान्य व्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. याच पद्धतीने वरील 4 दुय्यम कंपन्यांमध्ये देखील प्रत्येक दुय्यम कंपनीत व्यवस्थापन मंडळाची नियुक्ती केली जाते. इसवी सन 1973 मध्ये सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयकरण झालं तेव्हा विमा कंपन्यांनी मिळवलेल्या विमे हप्त्यांची रक्कम 158 कोटी रुपये होती. त्यात राष्ट्रीयकरणानंतर झपाट्याने वाढ होते आहे. सर्वसाधारण विमा महामंडळाला पुढील कार्य करावी लागतात. महामंडळ स्वतः किंवा प्रत्यक्ष स्वरूपाचा विमा व्यवसाय अत्यल्प प्रमाणात करते. सर्व व्यवसाय हा महामंडळाच्या 4 दुय्यम कंपन्यांद्वारेच करण्यात येतो. या 4 कंपन्या महामंडळाचाच एक भाग असल्यानं प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे महामंडळाद्वारेच विम्याचं कार्य होतं. या 4 कंपन्यांच्या कार्यात निकोप स्पर्धा असावी आणि त्यांची कार्यक्षमता वाढावी असाच प्रयत्न महामंडळाद्वारे केला जातो. महामंडळाचा स्वतःचा व्यवसाय हा बऱ्याच प्रमाणात पुनर्वित्त स्वरूपाचा आहे. नियमाप्रमाणे 4ही दुय्यम कंपन्या त्यांनी मिळवलेल्या विम्याच्या किमान 24% पुनर्विमा महामंडळाकडे उतरवितात. एकूण सर्व समाजाचा जास्तीत जास्त लाभ व्हावा आणि विमा व्यवसायाचा विस्तार होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला विकास कामात मोलाचे योगदान व्हावे याच उद्देशाने सर्वसाधारण विमा महामंडळ कार्य करत असतं. भारताने सध्या खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केल्यामुळे जागतिकीकरणाच्या अनुरोधाने भारतातील आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा व्यवसायाचं जानेवारी 2000 मध्ये पुन्हा खाजगीकरण करण्यात आलं आहे. सर्वसाधारण विमा महामंडळाची सर्वसाधारण विमा क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात आली आहे आणि सद्यस्थितीत भारतातील विमा व्यवसायात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विमा हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला एंड पॉवर्ड बाय CPN बिरार कॉलेज तुळशीबाग नागपूर.